नमस्कार, मी द्वितीया आणि आजच्या पॉडकास्टमध्ये मी रिव्ह्यू करणार आहे दोन चाकं आणि मी हे पुस्तक. या पुस्तकाचा लेखक आहे ऋषिकेश पाळंदे. हे पुस्तक मेनली प्रवास वर्णन या प्रकारात मोडतं. ऋषिकेशने सायकलवरून अहमदाबाद ते जम्मूपर्यंतचा प्रवास केला होता एकट्याने 5,000 रुपयांमध्ये. हे प्रवास वर्णन नेहमीच्या पठडीतलं नाही आहे, खूपच वेगळं आहे. फक्त स्थळ सौंदर्य, प्रवासाचा उत्तांत, भूगोल, नकाशे याच्या पलीकडे जाऊन जर एखादं प्रवास वर्णन वाचायचं असेल तर ते हे आहे. ऋषिकेश हा एक रेबेल आहे, त्याला संसाराचे नियम मान्य नाहीत. त्यानं BSc स्टॅटिस्टिक्स केलं, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं, तिथून ड्रॉपआउट केलं MSc साठी. त्याच्यानंतर जर्नलिझमला गेला, ते पण त्याने अर्धवट सोडलं. 2 नोकऱ्या करून बघितल्या, त्या पण त्याला पटल्या नाहीत. तर हे एखादं काम सुरू केल्यावर सोडून द्यायचा ठपका त्याच्यावर होता. हे सगळं झाल्यानंतर त्याने हा प्रवास करायचा ठरवला. त्यामुळं हा प्रवास त्याला शेवटपर्यंत पूर्ण करायचा होता. म्हणूनच कदाचित तो या प्रवासात पूर्णपणे ठाम होता. आणि हा प्रवास, मी जसं म्हटलं की फक्त प्रवास वर्णन असं न बघता मला असं वाटतं तो या पूर्ण प्रवासामध्ये तो शोध घेत होता की नेमकं त्याला आयुष्यात काय करायचं. तो स्वतःला शोधत होता, विचारांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला अनुभव हवेत, त्याला भटकायचंय, माणसांशी बोलायचंय, माणसांचे स्वभाव जाणून घ्यायचे आहेत किंवा लोक अशी का वागतात याची उत्तरही तो शोधतोय असं आपल्याला जाणवतं जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो. आणि या पूर्ण प्रवासात तो खुश आहे, कारण शहरापासून लांब आहे, आवाजापासून लांब आहे, लोकांपासून लांब आहे जे त्याला अवघड प्रश्न विचारतात. इकडे तो शांतपणे विचार करू शकतो कारण तो एकटा आहे. पण हा प्रवास सोपा नाही आहे, कारण एकतर हे अंतर खूप आहे, 1900 किलोमीटरचा प्रवास आहे, सायकलने करायचे, त्यामुळे याच्यामध्ये शारीरिक मेहनत खूप आहे. एकट्याने प्रवास आहे याच्यामध्ये खूप थकवा आहे, झोपेची, खायची आयटनरी बनवलेली नाही आहे. तो ज्या गावी जातो जिथे रात्र होते तिथे तो जवळचा लॉज शोधतो, जेवतो, जे मिळेल त्याच्यावर भागवतो आणि झोपतो. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या एखादा माणूस जो शहरात राहिला आहे आणि अशा प्रवासावर जर निघाला, त्याला इतकं विरुद्ध आपण काय म्हणू शकतो लाईफस्टाईल जर त्याला जगावी लागली, तर अशा प्रवासात कोणीही गिवअप करेल. पण त्याने ते नाही केलं, त्याने तो पूर्णपणे प्रवास कम्प्लीट केला. आणि या पूर्ण प्रवासामध्ये अशा अनेक स्टेजेस आल्या की जिकडे तो त्याला असं वाटलं की नाही आता बस, आता सायकल बसवर टाकावी आणि घरी परत फिरावं. पण त्या कित्येक क्षणांना त्याने जिंकलं आणि तो स्वतःला कन्व्हिन्स करू शकला की नाही मला हा प्रवास पूर्ण करायचा आहे. तर ते त्याचं मला फार अप्रूप वाटलं. पुस्तक वाचताना लेखकाबरोबर आपण सुद्धा नकळत त्या प्रवासाचे साथीदार होतो. तो कधी लॉजवर, कधी धर्मशाळेत, कधी देवळात, कधी जमिनीवर रस्त्याच्या कडेला उघड्यावर झोपतो. कधी त्याला मंदिरातलं चांगलं जेवण मिळतं, कधी केळ्यांवरच भागवतो. हे ओव्हरऑलच हे प्रकरण खूप वेगळं आहे. पुस्तक अतिशय उघवत आहे, लेखकाचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे, त्यामुळं वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. त्याने स्वतःबद्दल काहीच न लपवता लोकांना काय वाटेल याचा अजिबात विचार न करता प्रामाणिकपणे त्याचे विचार लिहिले आहेत, त्यामुळं ते वाचावं असं वाटतं. हे पुस्तक जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा मी खूप इन्स्पायर झाले होते. मला असं वाटलं की हा मुलगा किती छान जगतोय, त्याचे विचार किती साधे आहेत आणि तो त्याच्या आयुष्यात त्याला जे पाहिजे ते करतोय न घाबरता. आणि नकळत तो हेही सांगून जातो की हे करण्यासाठी आपल्याला खूप पैसे लागत नाही, आपली स्वप्न जगण्यासाठी आपल्याला पैसे लागत नाही तर इच्छाशक्ती लागते आणि थोडंसं करेज लागतं. अशा मोठ्या मोठ्या गोष्टी, पण सोप्या गोष्टी तो नकळतपणे त्या लिखाणातून बोलून जातो. हे पुस्तक वाचकांना प्रवास करण्यासाठी आणि थोडं निवांतपणे स्वतःबरोबर वेळ घालवण्यासाठी मोटिवेट करतं. पुस्तक अंतर्मुख करतं आणि विचार करायला भाग पाडतं. अगदी सहजपणे निसर्ग, तत्वज्ञान आणि माणसाचा स्वभाव या विषयांना देखील हात घालतं. ओव्हरऑल पुस्तकाचा बाज खूप सिरियस नाही आहे. इनफॅक्ट मी आधी म्हटलं तसं, मध्ये मध्ये त्याचे जोक्स आपल्याला खेळून ठेवतात, पोट भरून हसवतात, त्यामुळं मला हे पुस्तक वाचताना खूप मजा आली. हे जे पुस्तक आहे दोन चाकं आणि मी, हे प्रकाशित केलं आहे प्रफुल्लता प्रकाशनने. आणि जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर तुमच्या जवळच्या कुठल्याही पुस्तक विक्रेत्याकडे तुम्ही ते घेऊ शकता, किंवा हे पुस्तक तुम्हाला प्रफुल्लताप्रकाशन.com किंवा bookganga.com या दोन्ही वेबसाईट्सवरून ऑनलाईन ऑर्डर करता येईल. तुम्हाला आजचा हे पॉडकास्ट, आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. थँक्यू.